हेलो, दर्शन साथ का चल।
हेलो, हेलो मैम, अर्चना बोलते ब्रांच। हेलो मैम, अर्चना बोलते तुम्ही प्रॉपर्टी कुठे बघताय का पुण्यामध्ये? हो जोशी काय माहितीये, तुमचा नंबर इथे कसं काय आला नाही माहिती, त्याच्यामुळे सारखे तुम्हाला म्हणून जाते। ओके, आहे उद्या दुकान, उद्या दुकान उघडे का? यायचं होतं मला सकाळी 9 ते 1 का? ठीक आहे ठीक आहे। माझ्यासाठी ना काकू हे ऐका ना, माझ्यासाठी 1 लिटर दूध साईडला काढून ठेवतो, मी सकाळी येते घ्यायला। गाईचं, हा गाईचं 2 पिशव्या अर्धा अर्धा लिटरच्या, हा आठवणीने काढून ठेवा, मी येते घ्यायला। हा ओके, बाय।